नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. गोंयकार साहित्यकारांनी कोंकणी आनी मराठी भाषेंत तयार केल्लें उच्च दर्जाचें साहित्य हेर भाशांनी अणकारीत करून राष्ट्रीय आनी आंतरराष्ट्रीय पांवड्यार गोंयकारांचें साहित्य मुखार हाडपाची गरज आसा. ते खातीर गोंयच्या कोंकणी आनी मराठी लेखकांनी तयार केल्ल्या गोंयच्या उच्च दर्जाच्या साहित्याच्या अणकारांक आदार दिवपाच्या हेतान कोंकणी भाषा उदरगत येवजण अनुचान सरकार चालीक लायतलो. हे येवजणे खातीर सरकारान 1,00,000 रुपयांची तजवीज केल्या. हे शिवाय राजभाषा प्रसार येवजणे खातीर 1,00,000 रुपयांची तजवीज केल्या. तशेंच नेमान मराठी आनी कोंकणीत नेमाळी उजवाडावपी प्रकाशकांक फायदो जावचो म्हूण सद्याचे राजभाषा अक्षर मित्र येवजणेंत योग्य रितीन बदल करपाचो निर्णय सरकारान घेतला अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी अर्थसंकल्प अधिवेशनांत दिल्ली. महाविद्यालय पांवड्यार संशोधन आनी नवनिर्माण घटमूट करपा खातीर राज्यभरांतल्या पदवीधर विद्यार्थ्यां मदीं घटमूट संशोधन बुन्याद तयार करपाचो उपक्रम प्रयोग राज्य सरकार शिक्षण खात्यावरवीं चालीक लायतलो. उच्च शिक्षण खात्यावरवीं जावपी प्रयोग ह्या उपक्रमावरवीं संशोधन पद्दत शिक्षणीक लेखन आनी दर्जेदार संशोधन पंडीत संरचीत प्रशिक्षण दितले. हे शिवाय उच्च शिक्षण संस्थांनी संशोधन क्षमता आनी घटमूट करपा खातीर फंड कनेक्ट हो उपक्रम चालीक लावपाचो निर्णय सरकारान घेतला. ह्या उपक्रमावरवीं प्राध्यापक आनी विद्यार्थ्यांक संशोधन निधी मेळपाक आनी घटमूट संशोधन प्रकल्प उबारपाक मदत जातली अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलें. केंद्रीय पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयान PNG आनी LPG ह्यो दोनूय जोडणी आशिल्ल्या घरांक रोखडेच आपले LPG जोडणी रद्द करपाचे निर्देश दिल्यात. खंयच्याय व्यक्तीकडे PNG कनेक्शन असल्यार ताका घरगुती LPG कनेक्शन दवरपाक मेळचें ना आनी सरकारी तेल कंपनी कडल्यान वा तांच्या अधिकृत वितरकां कडल्यान LPG सिलिंडराचे रिफील करपाक मेळचें ना. तशेंच अशे PNG कनेक्शन आशिल्ल्या व्यक्तींक फुडाराक नवे LPG कनेक्शन मेळचें ना अशें जारी केल्ले अधिसुचोवणेंत मंत्रालयांत सांगलां. मजगती आंतर मंत्रालयीन पत्रकार परिशदेंत पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयाची जोड सचीव सुजाता शर्मा हांणी नागरिकांनी LPG सिलिंडर बूक करपाक धांवपळ करची न्हय आनी गरज पडल्यारूच बुकींग करचें अशें आवाहन केलें.
कमर्शियल कंज्यूमर्स को भी कुछ LPG दी जाए. इस संदर्भ में स्टेट गवर्नमेंट्स के साथ भी डिस्कशन हुआ है. जो कमर्शियल सिलेंडर्स है स्टेट गवर्नमेंट के डिस्पोजल पर रखे गए हैं टू प्रायोरिटाइज द कंज्यूमर्स. लगभग 29 स्टेट्स और यूनियन टेरिटरीज में कमर्शियल सिलेंडर्स का डिस्ट्रीब्यूशन स्टार्ट हो गया है और वो कंज्यूमर्स को मिल गए हैं. सभी देशवासियों से अपील है कि कृपया डिजिटल बुकिंग के आपके पास टूल्स अवेलेबल हैं, उनको यूज करें. जरूरत नहीं है कि कोई भी किसी डिस्ट्रीब्यूटरशिप के पास जाकर लाइन में खड़ा होकर बुकिंग करे या सिलेंडर की डिलीवरी ले.
आदले मुखेलमंत्री रवी नायक हांचे मरणाक लागून रित्या जाल्ल्या फोंडा मतदारसंघा खातीर 9 एप्रिलाक पोटवेंचणूक जातली. केंद्रीय वेंचणूक आयोगान हेर राज्यांच्यो पोटवेंचणुको जाहीर करतना काल फोंडा पोटवेंचणुकेची तारीख जाहीर केल्या. 4 मेक मतमेजणी जातली. नेमाप्रमाण आमदाराक मरण आयिल्ल्या उपरांत 6 म्हयन्या भितर पोटवेंचणूक घेवप गरजेचें थारता. वेंचणुकेची अधिसुचोवणी आज जाहीर जातली तर 23 मार्चाक उमेदवारी अर्ज भरपाची निमाणी तारीख आसा. 24 मार्चाक अर्जांची छाननी जातली जाल्यार 26 मार्चाक अर्ज फाटीं घेवंक मेळटले. 9 एप्रिलाक मतदान जातलें आनी 4 मेक मतमेजणी जातली. येत्या डिसेंबर मेरेन राज्यांतल्या आपमजत गटांची वर्सुकी उलाढाल 500 कोटी मेरेन वाडोवपाचें सरकाराचें उद्दिश्ट आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलें. कांपाल बांदोडकार मैदानाचेर सरस प्रदर्शनाचो समारोप जालो. हे वेळार मुखेलमंत्री उलयताले. विकसीत भारत करतना नारी शक्तीक सक्षम करपाच्या हेतान सरकार वेगवेगळे उपक्रम राबयता. सरस लेगीत तसोच एक भाग अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. 15 मार्चाक दोना पावल हांगा आंतरराष्ट्रीय केंद्रांत वेगवेगळ्यो भारतीय आदिवासी हस्तकला प्रदर्शीत करपी गांधी शिल्प बाजाराचें उक्तावण जालें. हें प्रदर्शन आसाम लघु उद्योग विकास महामंडळान आयोजीत केलां आनी राष्ट्रीय हस्तकला विकास कार्यक्रमा अंतर्गत वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या विकास आयुक्त हांणी प्रायोजीत केलां. 24 मार्च मेरेन दर दिसा दनपारा 2 ते 10 मेरेन हो बाजार उक्तो उरतलो. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आयज पणजेंत चडांत चड तापमान 33.7 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें 26 डिग्री सेल्सियस नोंद जालां. फुडले कांय दीस राज्यांत हवामान सुकें आसतलें. गोवा सुपर लीग फुटबॉल सर्तींत क्लब द साळगांवकार पंगडान शापोरा युवक पंगडाचेर 3-1 गोल फरकान मात केली. जाल्यार बाणावलीत जाल्ल्या गोवा रिलिगेशन लीग सर्तींत गोवा पुलीस पंगडान चर्चिल ब्रदर्सांचेर 1-0 अशें जैत जोडलें. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.